ശാന്തി. ഓം ശാന്തി. ഓം ശാന്തി. ഗീത സബിനെ സുന, ഗീത കെ ബോൾ ക്യാ തേ, സബ് കുച്ച് പാ ലിയാ തുജെ പാനേ കെ ബാദ്. ഗാതേ ഹോ ദിൽ കെ അന്ദർ, ഐസാ മാൻതേ ഹോ ജോ സർവ കെ സുഖദാതാ ബാപ്. ജബ് ഐസാ ബാപ് മിൽ ഗയാ തോ ബാക്കി പാനേ കാ ക്യാ രഹാ. ലേക്കൻ ഐസീ ഖുശി, ഐസാ അനുഭവ, ഐസീ മഹസൂസ്താ, ഔർ ദിൽ സേ ബാർ ബാർ യേ ഹം ശുക്രിയ മാൻതേ രഹേ, ബാപ് നേ ഹമേ ക്യാ സേ ക്യാ ബനാ ദിയാ. യേ ശുക്രിയ ഹമാരെ അന്ദർ സേ തബ് ഹീ നിക്ലേംഗാ ജബ് സച്ച് മുച്ച് ദിൽ കേ അന്ദർ ഹം ബാപ് കീ ഊചായിയോ കോ ജാൻതേ ഹുവേ, ബാപ് കേ ഊചായിയോ കോ മാൻ കർകേ, ഔർ ജോ ബാബ കഹതേ ഹൈ വഹീ ഹം അപ്നേ ജീവൻ കെ കർമ്മോ മേ ലാതേ രഹേംഗേ, തബ് ഹം അപ്നേ ജീവൻ മേ യേ അനുഭവ കരേംഗേ കി ബരോബർ സബ് കുച്ച് പാ ലിയാ ബാക്കി ക്യാ രഹാ. ഐസി കോഈ ചീസ് ന രഹീ ജിസ്കേ പ്രാപ്തി കി ഇച്ഛാ ജാഗ്രത ഹോ. സർവശക്തിവാൻ ബാപ് ജിസ്കോ സാരി ദുനിയ യാദ് കർത്തി ഹൈ, ജിസ്കി യാദ് സേ ഹീ അന്ദർ മേ കിതനാ ആനന്ദ്, കിതനീ ഖുശി ഹമേ അപ്നേ അന്ദർ ദേഖനാ ഹൈ ബരോബർ. ഹം ജോ ബാബാ കേ പാസ് ബാർ ബാർ ആതേ ഹൈ, ബാപ് നേ ഹമേ യേ സിഖായാ ഹൈ ജോ കുച്ച് ഛൂട്ട് ഗയാ ഹൈ, ജോ ഹമേ ചാഹിയേ. മനുഷ്യ കോ ക്യാ ചാഹിയേ, ജീവൻ മേ ജോ ഭീ മനുഷ്യ പ്രയോഗ് കർതേ ഹൈ, പുരുഷാർത്ഥ കർതേ ഹൈ, ജോ ഭീ പ്രാപ്തി കർനേ ചാഹതേ ഹൈ, കിസ് ലിയേ? ഖുശി കേ ലിയേ. സദാ ഹം ഖുശിയോ മേ രഹേ, സദാ ഹം അപ്നേ മേ സമ്പന്ന ബനേ രഹേ, സദാ ഹമാരേ അന്ദർ ജോ ഐസീ പ്രാപ്തി ഹോ, ജോ കോഈ പ്രാപ്തി കി ഇച്ഛാ ജാഗ്രത ന ഹോ. ഗായാ ജാതാ ഹൈ ഇച്ഛാ മാത്രം അവിദ്യ. ഇച്ഛാ കി ജാൻകാരി നഹീ ഹോ, ഇച്ഛാ ക്യാ ഹോതി ഹൈ, ക്യൂ ഇച്ഛാ ജാഗ്രത ഹോ. ജബ് അപ്രാപ്തി മഹസൂസ് ഹോ, അഗർ അപ്രാപ്തി അനുഭവ ഹോതി ഹൈ, തോ ഇധർ ഉധർ ദേഖോ തോ കൈ പ്രകാര കി ഇച്ഛായ ജാഗ്രത ഹോതി ഹൈ. സർവശക്തിവാൻ ബാപ്, ജബ് ബാപ് നേ ഹമേ ഐസാ സുഖ ശാന്തി കാ അനുഭവ കരായാ ഹൈ, ജിസ് പ്രാപ്തി മേ സർവ പ്രാപ്തിയാ സമാ ജാതി ഹൈ. വാസ്തവ മേ ദേഖോ ബാബാ ഭീ ഹം ബച്ചോ കോ കഹതേ തേ കി ജീവൻ മേ ചാഹിയേ ക്യാ, ശരീർ ഹൈ തോ ഉസ്കോ ഭോജന ചാഹിയേ, ശരീർ ഹൈ തോ ഉസ്കോ കപ്ഡ ചാഹിയേ, വോ തോ ആട്ടോമേറ്റിക്കലി മിൽതേ രഹതേ ഹൈ, ഔർ ക്യാ ചാഹിയേ. ഔർ മൻ കോ ശാന്തി ചാഹിയേ, अंदर में खुशी चाहिए। जब बाप मिला शांति का सागर, बाप ने परिचय दिया आत्मा शांत स्वरूप। जब हमने अपने आप को पहचाना, बाप को अपना बना लिया, तो शांति और सुख ये तो अपने जीवन में बाप के मिलने से सदा अनुभव होता रहे। अब हम मधुबन में आते हैं, बीच बीच में शिक्षा तो हमें मिल चुकी है, शिक्षाओं को हम रोज रोज स्मरण करते हुए अपने को सदा खुशी में रहते का अनुभव करते चलें। और विशेष रूप से अब आप सब आए हैं सन्मुख में बाप दादा से मिलने के लिए, तो मिलने की खुशी तो है, और खुशी के साथ साथ यह खुशी हमारे पास सदा बनी रहे। इसलिए बाबा हम बच्चों को रोज रोज यही स्मृति दिलाते रहते हैं कि बच्चे याद रहे मैं कौन और किसकी संतान। कहने में शब्द तो बड़े सहज हैं और समझ में आता है, ये तो हम जानते ही हैं। हर एक जानता है मैं कौन हूँ, हर एक मानता है मैं किसका बच्चा हूँ। वो स्मृति सदा बनी रहे, कहा जाता है जैसा बाप वैसे ही बच्चे। हम अपने अंदर अपने से ये प्रतिज्ञा करें, जैसा बाप, बाप के लिए गाया जाता है सर्व के सुखदाता सर्व के दुख हरता, ऐसे दुख हरता सुखदाता की हम संतान, हम भी सर्व के सुखदाता। बाप ने हमें ऐसी नॉलेज दी है, बाप ने हमें ऐसा ही बनाया है जो हम स्वयं भी सदा सुखी रहें और हम अपने श्रेष्ठ कर्मों से औरों को भी सुख देते रहें। याद होगा कल की मुरली, कल की मुरली याद है, बाबा हम बच्चों को बार बार यही याद दिलाते हैं। यह सहज राज्यों का अभ्यास जिसमें हम अपना मन बुद्धि बाप के साथ सदा जुटा ही रहे, मन की एकाग्रता और बुद्धि के अंदर वह स्मृति जो सिखाएं बाप ने हमें दी है, और जबकि हम सन्मुख में समय समय पर आते हैं, मधुबन में आना अर्थात फिर से अपने जीवन के अंदर खुशियां ही खुशियां भर के जाना। तो अब आप आए हैं, बाबा से भी मिलेंगे, खुशियों का खजाना भरते रहेंगे, और इतना भर के जाना जो वहाँ जाकर के खुशियाँ बांटना कभी गम अपने जीवन में आवे ही नहीं, ऐसा अपने अंदर पक्का दृढ़ संकल्प करो जो कभी गम के बादल हमारे पास नजर ही नहीं आए। बाबा ने हमें ऐसी जीवन जी दी है जो बाबा हमको दुनिया के आगे एग्जाम्पल बना के रखता है, तो हम भी बाबा के बनाए हुए एग्जाम्पल को कायम रख करके दुनिया को दिखाएं देखो बाप अभी आ गए, आज की मुरली बाबा ने कैसे दुनिया को बताए कि अब वही समय जब बाप आकर के फिर से इसी दुनिया को बदल के नई स्वर्ग की दुनिया बना रहे हैं, और ऐसी स्वर्ग की दुनिया बनाने का कार्य बाबा ने हम बच्चों को दिया है। इतना ऊंचा कार्य करने वाले उनके अंदर कितनी ऊंचाई, कितनी कर्मों की श्रेष्ठता, सदा इन बातों को याद करते हुए स्वयं के अंदर विशेषताएं भरते जाएं और उन विशेषताओं से सर्व को बाप का साक्षात्कार कराते रहें। इन्हीं शब्दों के साथ आप सब आए हैं बाप दादा से मिलने के लिए, आप सबका स्वागत है, स्वागत है, स्वागत है। ओम शांति।